इंग्लिश सिरीज बघणारे ते म्हणजे क्लास आणि मराठी सिरियल बघणारे ते म्हणजे बकवास असं कोणी सांगितलं यार?
रेड एफएम एमएच 93.5
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर सिद्धू दादाशी आपण बोलतोय आणि त्याच्याशीच बोलणं कंटिन्यू करूयात.
खरंच म्हणजे ना आपण स्वतःला कम्पेअर करतो की फ्रेंड्स बघितलं म्हणजे तुमचा क्लास आहे आणि दिल दोस्ती दुनियादारी बघितलं म्हणजे मग तुम्ही काय तुम्ही असेच आहात, असंही ऐकायला मिळतंय आजकाल.
आता मला तेच म्हणायचं ना, कुठे कम्पेअरिंग करतोय फ्रेंड्स आणि दिल दोस्ती दुनिया. फ्रेंड्स माझ्या गावी नाही ना, दुनियादारी आहे. मला असं म्हणायचं वैयक्तिक लेवलला तुम्ही तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं. ओव्हर कॉन्फिडन्स राहणं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नका राहू. तुम्ही विद्यार्थी राहा, तुम्ही शिकाल प्रत्येक गोष्ट, तर तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे.
तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं दादा, आणि खरंच म्हणजे असं मोटिवेटेड फील होत आहे तुझ्याशी बोलल्यानंतर.
यार तू असशील किंवा कोणी असेल, मला एवढं म्हणायचं यार आत्मकेंद्री नका राहू, पण स्वतःबद्दलचा एक सेल्फ रिस्पेक्ट बाळगा. एवढं सिम्पल फंडा यार लाईफचा,
अगदी
सिंपल आहे रे.
खूप गोष्टी सिंपल असतात, आपण फक्त कॉम्प्लिकेट करतो त्या गोष्टींना.
करतो.
राईट. थँक्यू सो मच दादा, थँक्यू.
ओके.
अगदी जसं दादा म्हणाला ना, सिद्धू दादा म्हणाला तसंच, सिम्पल रे. आणि काय गोड म्हणालाय तो, आणि किती ते अगदी पटलंय ना की खरंच खूप सिम्पल आहे. आपणच उगा कॉम्प्लिकेट करायला जातो. मराठी असल्याचा अभिमान बाळगला म्हणजे मग मिळवलं ना. अजून काय हवंय आजच्या दिवशी? अगदी सगळ्यांना पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. बाकीच्याही गोष्टी आपण करूया थोड्या वेळामध्ये. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.